नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्त्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल समजलं जात आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या MT अल बहिया आणि MT मोम्बासा या दोन जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला तसंच 2019 कर्जमाफी योजनेत नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 561 अंकांची घसरण झाली आणि तो 77,055 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 160 अंकांची घसरण नोंदवत 24,052 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.